मूकं करोति वाचालम् पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तत्कतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तम् पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुपातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी कवारहस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगदिं वत्सलम् सोहं बोधशुचित्व पूर्ण सततम् तूर्यत्वमासाधितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम् ओम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणस् त्रिविध स्मृताः स्मृताः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा। 17व्या अध्यायातल्या 23व्या या श्लोकाचा उच्चार मागच्या प्रवचनात मी केलेला होता, त्याला आता 16वा महिना झाला। वेगवेगळ्या कारणांनी गणेशोत्सव, 5वा रविवार, गणेशोत्सव अशा कोणत्या ना कोणत्या कारणांनी आपली केंद्र झाली नाहीत, 5वे वार आणि इत्यादी। आज आपण सगळे एकत्र जमलो। भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायात हा जो ओम तत्सत या ब्रह्मनामाच्या विनियोगाचा श्लोक आलेला आहे, हा श्लोक एक तऱ्हेने अत्यंत महत्वाचा असा वाटतो। सोळावा अध्याय आणि 17वा अध्याय हा भगवद्गीतेमध्ये परिशिष्ट म्हणून आला, अर्थात भगवद्गीतेचा उपदेश 15व्या अध्यायाच्या अखेरीला पूर्ण झाला। आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम येतोय। त्यानंतर 16 आणि 17 हे दोन अध्याय हे परिशिष्ट रूपाने भगवद्गीतेमध्ये आले असं सगळ्याच तज्ञांचं म्हणणं आहे। तसंच 15व्या अध्यायाच्या अखेरीला हे शास्त्र सांगून संपूर्ण झालं अशा प्रकारचा उच्चार स्वतः भगवंतांनीही केला। असं असल्यामुळं 15व्या अध्यायाच्या शेवटी भगवद्गीता तशा तऱ्हेने संपली। मात्र भगवद्गीतेमध्ये काही गोष्टी निरूपणाच्या ओघात आलेल्या होत्या, पण त्यावेळेला त्याचा खुलासा करणं हे शक्य नव्हतं। त्याच्यामध्ये 9व्या अध्यायात भगवंत मोघाशा, मोघ कर्माणी, मोघज्ञाना, विचेतसहा, राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनीम श्रिताहा असं म्हणाले। म्हणजे जो राक्षसी आणि आसुरी संपत्तीचा आहे अशा व्यक्तीची सगळी कर्म सगळ्या आशा या मोघ म्हणजे व्यर्थ आहेत, त्याच्या सगळ्या आशा व्यर्थ, त्याची सगळी कर्म व्यर्थ, त्याचं ज्ञान देखील व्यर्थ। आणि त्याच्या उलट जे महात्मे आहेत, जे दैवी प्रकृतीने आश्रय केलेले असे महात्मे आहेत, ते महात्मे कसे भसतात याचंही वर्णन 9व्या अध्यायामध्ये आलं। महात्मानस तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजंती अनन्य मनसहा ज्ञात्वा भूतादिमव्ययम्। पण हे दैवी प्रकृतीचे महात्मे म्हणजे कोण याचा तसा उल्लेख आलेला नव्हता, आणि ही दैवी प्रकृती असते कशी हे सांगितलं गेलं नव्हतं, असुरी प्रकृती म्हणजे काय ती कशी हेही सांगितलं गेलेलं नव्हतं। असं असल्यामुळे 16व्या अध्यायाचा तो मुख्य विषय झाला की तिथं जे राहून गेलेलं होतं त्या दैवी प्रकृतीचं वर्णन आणि आसुरी संपत्तीचं वर्णन भगवंतांनी 16व्या अध्यायामध्ये केलं। तसा हा 17वा अध्याय हा 14व्या अध्यायाचं परिशिष्ट समजला जातो। 14वा अध्याय हा गुणत्रय विभाग योग म्हणून आला, आणि गुणत्रय विभाग योगामध्ये 14व्या अध्यायामध्ये सुरुवातीला भगवंतांनी सत्व गुणाची वैशिष्ट्य, रजगुणाची वैशिष्ट्य आणि तमोगुणांची वैशिष्ट्य अशी सांगितली। त्याच्या पाठोपाठ त्रिगुणांमध्ये जर एक गुण वरचढ झाला, सत्वगुण जर रज आणि तम यांना वरचढ झाला तर त्याचं वर्तन कसं असतं हे सांगितलं, अथवा सत्व आणि तम यांना खाली दाबून जेव्हा रजोगुण वरचढ होतो तेव्हा कसं वर्तन घडतं, अथवा सत्व आणि रज यांना खाली दाबून जेव्हा तमोगुण वरिष्ठ होतो तेव्हा ती व्यक्ती कशी वागते त्याचं वैशिष्ट्य काय हे सांगितलं। तसं सत्वगुण प्रधान असताना जर मृत्यू आला तर गती काय, रजोगुण प्रधान असताना मृत्यू आला तर गती काय, तमोगुण प्रधान असताना जर मृत्यू आला तर गती काय हाही विषय भगवंतांनी सांगितला। पण भगवंतांनी एक गोष्ट मुख्य सांगितली ती म्हणजे सत्व रज अथवा तम हा जो कर्ता आहे तो गुणाभिमानी असतो। सत्वगुण असेल तरी सत्वगुणाचा कर्ता मी सत्वगुणी असा अभिमान धरणारा असतो, आणि रज आणि तमोगुणांचा तर अभिमान धरणाराच असतो। असं असल्यामुळं सत्व रज आणि तम यांना प्राकृतिक मर्यादा येतात आणि आत्म्याला मात्र, आत्मभाव मात्र या तिनही गुणांच्या पलीकडे आहे। अथवा अर्थात सत्वगुण कितीही चांगला जरी झाला तरी आत्मभाव निर्माण होणं हे सत्वभावालाही ओलांडणं आहे असा विषय 14व्या अध्यायामध्ये सांगितला। विनोबा असं म्हणतात की तमोगुण म्हणजे लोखंडाची बेडी, तर रजोगुण म्हणजे चांदीची बेडी, तर सत्वगुण म्हणजे सोन्याची बेडी, पण ती बेडीच असते। आणि या सत्व रज आणि तम यांच्या पलीकडे असणारा जो आत्मभाव आहे तो आत्मभाव प्राप्त करणं हे खरं मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे किंवा इति कर्तव्य आहे। हे इति कर्तव्य ज्यांनी साध्य केलेलं आहे तो असतो कसा असं 14व्या अध्यायामध्ये अर्जुनाला भगवंतांनी विचारलं। त्याच्यावरून भगवंतांनी गुणातीत म्हणजे तीनही गुणांच्या पलीकडे असणारा पुरुष त्याचं एक चरित्र सांगितलं, उत्तम वर्णन त्याच्यामध्ये आलं। एकूणच भगवद्गीतेला अज्ञानी किंवा असुरी संपत्ती जी आहे त्याच्याबद्दल खूप बोलण्यात इंटरेस्ट नाहीये, भगवद्गीता त्याचं खूप वर्णन करत नाही। म्हणून अज्ञानी आणि असुरी संपत्तीचं वर्णन हे एका ठिकाणी भगवंतांनी केलं। जसं अज्ञानी म्हणजे ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगितल्यावर 13व्या अध्यायामध्ये अज्ञानम यदतोऽन्यथा एवढे शब्द उच्चारले। ज्ञानी पुरुषाच्या लक्षणाखातर ज्ञानेश्वर महाराजांनी 600-700 ओव्या लिहिल्या, तर अज्ञानी पुरुषाचं लक्षण करण्यासाठी देखील 150-150 ओव्या लिहिल्या। पण भगवंतांनी मात्र जी ज्ञानाची लक्षणं आहेत त्याच्या विपरीत ती अज्ञानाची लक्षणं असं सांगून तो विषय संपवला. कारण भगवंतांचा सांगण्याचा मूळ हेतू अज्ञान वर्णन करणं हा नाहीये. तसं आसुरी संपत्ती वर्णन करणं हाही भगवंतांच्या कथनाचा मूळ हेतू नाहीये. हे मोक्षदायक शास्त्र आहे आणि त्या अनुरोधानेच भगवंतांचं सगळं निरूपण झालं. त्याच्या उलट भगवंतांनी जे ज्ञानी आहेत त्यांचं वर्णन केलं, जे स्थितप्रज्ञ, भक्त, कर्मयोगी, गुणातीत, याची मात्र वर्णनं भगवद्गीतेमध्ये आली. तसं या 14व्या अध्यायामध्ये गुणातीत कसा असतो हे सांगितलं तरी देखील सामान्य माणसाला एकदम गुणातीत होणं कठीण आहे. गुणांना ओलांडून जाणं हे कठीण आहे. त्यामुळं तो करत असलेल्या ज्या नेहमीच्या क्रिया आहेत त्या क्रियांमध्ये प्रथम सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण कशाला म्हणायचं हे सांगणं राहून गेलेलं होतं. जसं आहार, यज्ञ, दान, तप, सात्विक आहार, रज, राजस आहार, तामस आहार हे 14व्या अध्यायात सांगायचं राहिलेलं होतं. त्याच्याऐवजी 14व्या अध्यायामध्ये एकदम गुणातीताचं वर्णन आलं, तर ते वर्णन या अध्यायामध्ये 17व्या अध्यायामध्ये भगवंतांनी पूर्ण केलं. आणि दरवेळेला सात्विक जीवनच अपेक्षित जरी असलं तरी देखील आपल्याला सात्विक जीवन आपण जगतो असा समज असताना देखील कधी कधी रजोगुणात्मक आणि तमोगुणात्मक भाव आणि वर्तन देखील आपल्या कर्मांमध्ये येतं. हे ओळखण्यासाठी म्हणून सात्विक आहार, राजस आहार आणि तामस आहार याचा स्पष्ट उल्लेख भगवंतांनी केला. सात्विक दान, राजस दान आणि तामस दान कसं हेही स्पष्टपणाने सांगितलं. सात्विक यज्ञ, राजस यज्ञ आणि तामस यज्ञ हे स्पष्टपणाने सांगितलं. असं असल्यामुळं कोणीही दान करेल त्या दानाला तो सात्विक म्हणू शकणार नाही. राजस आणि तामस हेही सांगितलेलं असल्यामुळं अर्थात भगवंतांना सत्व गुण अपेक्षित आहे. सत्व जीवनाला असणारी गुणाच्या अभिमानाची, म्हणजे सत्वगुणाच्या अभिमानाची असणारी जी मर्यादा आहे ती मर्यादा लक्षात घेतली तर केवळ सत्वगुणांनी जीवनामध्ये पूर्णता नाही, सत्वगुणाच्याही अनेक काहीतरी पलीकडचं असलं पाहिजे की जे प्राप्त केलं तरच खऱ्या अर्थाने जीवन धन्य होईल. म्हणून परमात्म प्राप्तीसाठी केवळ सत्वगुण अपेक्षित नसून सत्वगुणाच्याही पलीकडे जाऊन परमात्म प्राप्तीसाठी विशेष कर्म करणं गरजेचं आहे. आणि ही विशेष कर्म जी आहेत ती ओम तत्सत या ब्रह्मनामानी, ब्रह्मबोधानी, ब्रह्मभावानी, ब्रह्मविचारानी अशी प्रभावित व्हावीत असा एकूण विषय चाललेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी या विषयाची प्रस्तावना मागच्या श्लोकाच्या शेवटी केली ती नक्कीच महत्वाची आहे की सात्विक कर्म देखील मोक्षाच्या भेटीला जेव्हा येतं तेव्हा त्याला काही प्रतिबंध निर्माण होतात. हे प्रतिबंध दूर करण्याचं तंत्र हे सात्विक कर्मामध्येच केवळ नसून त्याच्याही पलीकडच्या ब्रह्मभावामध्येच आहे. हा विनियोग हा शब्द तसा महत्वाचाच आहे. ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणस त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. ओम तत्सत इति म्हणजे असा, निर्देशः म्हणजे निर्देश, ब्रह्मणः त्रिविध स्मृतः. ब्रह्माची विभागणी आपल्या कल्पनेप्रमाणे, ज्यांना बोध नाही त्यांच्या कल्पनेप्रमाणे ब्रह्माची विभागणी तीन प्रकारे झालेली आहे. ब्रह्माचा निर्देश तीन प्रकारांनी होतो, ब्राह्मणास्तेन वेदाश्च, शास्त्रामध्ये तसंच वेदामध्ये निर्देश केलेला हा जो निर्देश आहे, यज्ञाश्च विहिता पुराहा, आणि या निर्देशांनी ओम तत्सत या तीन प्रकारच्या ब्रह्माच्याच विभागाने तुमची यज्ञ दान तप इत्यादी सगळी कर्म ही प्रभावित होणं गरजेचं आहे असं सांगणारा हा श्लोक आहे. याला विनियोग असं म्हटलेलं आहे ओम तत्सत, याला ब्रह्मनाम असंही म्हटलेलं आहे. ब्रह्मनाम असं जेव्हा म्हटलेलं असतं तेव्हा ओम या शब्दाने देखील ब्रह्माचा भाव निर्माण होणं किंवा ब्रह्माचा बोध निर्माण होणं, तत् या शब्दाने देखील ब्रह्माचा भाव निर्माण होणं आणि सत् या शब्दाने देखील ब्रह्माचा भाव निर्माण होणं हे ब्रह्मनामच आहे. तरी देखील ओमचा एक विशिष्ट अर्थ आहे. ओम म्हटल्यानंतर एक विशिष्ट बोध आहे, तत् याचा एक विशिष्ट शब्द विशिष्ट अर्थ आहे. तत् याचा अर्थ ते आणि सत् या शब्दाचा देखील विशिष्ट अर्थ आहे. सत् या शब्दाचा विशिष्ट अर्थ अधिष्ठान असा आहे, अस्तित्व असा आहे. ओम तत्सत हे जे ब्रह्मनाम आहे ते ब्रह्मनाम म्हणूनच त्रिविध झालेलं आहे. कोणतंही कर्म करत असताना कर्म करण्याच्या प्रारंभी कर्म करत असताना ज्या काही क्रिया घडतात त्या क्रिया आणि क्रिया करणारा जो आहे तो या तिघांच्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मभाव ओंकाराच्या रूपाने स्मरण करून जीवनाची दिवसाची सुरुवात ओम म्हणजे ब्रह्म आपण आहोत हे समजून घेऊन करावी. तत् हा शब्द जगताला किंवा कर्मांना उद्देशून आहे. आपण जी जी कर्म करतो ती सगळी कर्म जगताशी आपण संबंधित असतो, आपली इंद्रिय जगतामध्ये वावरत असतात. ते जगत तत् परमात्म स्वरूपच आहे आणि कर्म करणारा इंद्रिय मन बुद्धी कर्म करत असली तरी इंद्रिय मन बुद्धींच्याही बुडाशी असणारा मुळात जो कर्म करणारा ज्याच्या प्रेरणेनी किंवा सत्तेवर कर्म घडतात तो सत् या शब्दांनी निर्देशित होतो. याला विनियोग म्हणायचं कारण असं की या एकूण ओम तत्सत ही जीवनाची म्हणजे कर्म करण्याची घडी असली पाहिजे असं भगवंत सांगतात. विनियोग या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये. विनियोग याचा एक अर्थ एक्सचेंज असा आहे. विनियोग याचा अर्थ एखादी गोष्ट करत असताना पूर्ती असा आहे. विनियोग या शब्दाचा अर्थ अनुशासन असा देखील आहे. आपण हे मला आठवण करून देतं की मी थोडं थांबायला पाहिजे. आपण एक मिनिटभर थांबू. हरि हरि हरि। या ब्रह्मनामाला नामाचं अनुशासन असं म्हटलेलं आहे, पण हे अनुशासन एकूण जीवनाचं अनुशासन आहे। अनुशासनाने जर काही होत असेल तर अनुशासन आणि कायदा याच्यात फरक आहे। अनुशासन म्हणजे स्वतःहून स्वतःवर घातलेलं बंधन, याला अनुशासन असं म्हणतात। आणि कायद्याचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे। कायदा म्हणजे सर्वसाधारण सर्वांकरता केलेले नियम, त्याला कायदा असं म्हणतात। हा कायदा पाळणं आणि न पाळणं, सर्वसाधारणपणाने पाळणं अपेक्षित आहे, पण जेव्हा कोणाचं लक्ष नसतं तेव्हा न पाळणं असं देखील एखादी व्यक्ती करू शकते। उदाहरणार्थ आपण चाललेले आहोत गाडीवरून आणि सिग्नल नाहीये, पण दोन्हीकडे पाहून कितीतरी लोक निघून जातात, याला कायदा न पाळणं असं म्हटलं जातं। कायदा हा सर्वांकरता तयार केला जातो, तर अनुशासन हे व्यक्तीकरता तयार केलं जातं। असे कितीतरी लोक आहेत की गाडी चालवत असताना जेव्हा सिग्नल नाहीये आणि कुठंच गर्दी नाहीये, तेव्हाही सिग्नल नाहीये म्हणून सिग्नल पडेपर्यंत थांबून राहणारेही लोक असतात, तुम्ही कदाचित पाहिले असतील। किंवा कदाचित तुम्ही तुमच्यावर तसं अनुशासन लादून घेतलं असेल। इथं नेमका अनुशासन हा शब्द येतो। कायदा एका बाजूला जरी असला तरी देखील तुम्ही आपणहून जे नियम पाळता त्याला अनुशासन असं म्हटलं जातं। आणि हा हे अनुशासन जर असेल तर व्यक्ती चालते। चालते याचा अर्थ व्यक्ती यशस्वी होते, व्यक्तीच्या ठिकाणी एक शिस्त निर्माण होते। कुटुंबामध्ये देखील एक अनुशासन गरजेचं असतं, ते कुटुंबापुरतं मर्यादित असतं। कुटुंबामध्ये अनुशासनाची जी मर्यादा असते, म्हणजे मुलाची मर्यादा, त्या मर्यादेमध्ये मुलगा आहे, वडील देखील पितृधर्माची जी मर्यादा आहे त्या मर्यादेमध्ये आहेत, आई देखील आईची एक मर्यादा आहे त्या मर्यादेमध्ये आहे, पती पतीच्या मर्यादेमध्ये आहे, अनुशासनामध्ये आहे, पत्नी पत्नीच्या मर्यादेमध्ये आहे, अनुशासनामध्ये आहे। कुटुंब जरी झालं तरी ते कुटुंब जर एका योग्य अनुशासनाने चाललं तर ते कुटुंब शोभून दिसतं। आणि जर अनुशासन नसेल तर मग केव्हाही या, कोणीही या, जा, जेवणाला नियम नाही, येण्या जाण्याला नियम नाही, उठण्याला नियम नाही, झोपण्याला नियम नाही, जागण्याला नियम नाही, कुटुंबाचं एक अनुशासन असतं। परमार्थामध्ये जे अनुशासन आहे हे अनुशासन पुढेही जातं। जसं नियम पाळणारी व्यक्ती, सर्वसाधारण कायदे पाळणारी व्यक्ती ही नियमांच्या म्हणजे कायद्याच्या स्वतःच्या अनुशासनामध्ये असते असं म्हणायला लागतं। या अनुशासनामध्ये आपल्या स्वतःला बदलण्याचं सामर्थ्य आहे। आपली इंद्रिय, आपलं मन आणि आपली बुद्धी अथवा चित्त आणि अंतःकरण देखील हे जर अनुशासित असेल तर त्याचा व्यक्तीवर सुपरिणाम होतो। अनुशासन अनुशासित अशी व्यक्ती ही सर्व बाजूंनी अनुशासित असते। जे असं सांगतात की स्वामीजींचं दुकानामध्ये जाणं आणि दुकानातून येणं याच्यावरून देखील चाळीमध्ये घड्याळ लावत असत असं आपण त्यांच्या चरित्रामध्ये, की बाळासाहेब चालले याचा अर्थ साडेआठ वाजलेले असणार. साडेआठ वाजून पाच मिनिटांनी बाळासाहेब जर बाहेर पडले तर त्यांना विचारणार कोणी नव्हतं. तरी देखील हे स्वतःच स्वतःला लावून घेतलेलं अनुशासन आहे. मध्यंतरी मी कोणाशी तरी बोलत होतो, परगावच्या कोणा एका व्यक्तीबरोबर, त्यांचं दुकान आहे. ती असं म्हणाली की माझे मिस्टर दुकान उघडायला जातात तर कोणतीही वेळ ते पाळत नाहीत. ते एके दिवशी साडेदहाला उघडतील, दुसऱ्या दिवशी अकराला उघडतील, तिसऱ्या दिवशी घरात रेंगाळत राहिलं. त्यांना म्हटलं की अहो दुकानात वेळेवरही उघडायला नको का, आपलं तर दुकान आहे, आपल्या मनात येईल तेव्हा आपण उघडू. अर्धा पाऊण तास फरक काही पडत नाही उशिरा गेल्याने, असं ते म्हणाले. फरक व्यक्तीमध्ये पडतो, जी व्यक्ती वागत वावरत असते. बाकीचा जो अनियमित दुकान उघडण्याचे जे इतर फायदे तोटे आहेत, तोटेच फायदे नाहीच, तर ते तर त्याला सोसावे लागतातच. कारण दुकान बंद पाहून विशिष्ट वेळेत एकदा दुसरीकडे जायची सवय लागली की ते गिराई कायमच तुटून जातं. म्हणून अनुशासन जे आहे त्या अनुशासनाचा स्वतःलाच उपयोग होतो. लोकांना घड्याळ लावण्यासाठी उपयोग होईल, पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी स्वतःनी अनुशासन आणण्याची गरज आहे. दुसऱ्याच्या जाण्यायेण्यावरून घड्याळ लावता येऊ शकतात, पण जीवन जो घड्याळाप्रमाणे चालतो त्याचंच बनतं, त्याचंच जीवन तयार होतं. म्हणून अनुशासनाने आंतरव्यक्तीमध्ये बदल होतो. पूर्वी आमच्याकडे माझ्या लहानपणी अंघोळ झाली, स्नान झालं की 25 सूर्य नमस्कार घालायचे, गीतेचे 5 श्लोक वाजायचे, थोड्या वेळ डोळे मिटून बसायचं. हे गीतेचे 5 श्लोक आणि डोळे मिटून बसायचं हे मी माझं स्वतः लावलेलं होतं. पण आमच्या घरी व्यायाम मात्र करायलाच पाहिजे. सुरुवातीला जी गोष्ट नियम म्हणून त्यांनी घालून दिली ती नंतर अनुशासन झाली. जेव्हा अनुशासन झाली तेव्हा त्याचा वेगळा परिणाम होतो. आंतरव्यक्तीमध्ये बदल, याचा अर्थ मनामध्ये बदल. कारण एखाद वेळेला मन आपल्याला सांगतं की आज नको व्यायाम, किंवा मन आपल्याला असं सांगतं की आज संध्याकाळी वेळ आहे तेव्हा व्यायाम करू. त्यावेळेला न ऐकणं आणि अनुशासनाप्रमाणे वर्तन करणं यांनी व्यक्ती घडते. मनाचं न ऐकण्याची सवय लागते. त्याच्याऐवजी नियमाप्रमाणे माझ्या मी ठरवलेल्या ध्येयाप्रमाणे चालेन अशी सवय लागते. आणि हे जे नामाचं ब्रह्मनामाचं अनुशासन दिलेलं आहे त्या अनुशासनामध्ये ब्रह्मभाव निर्माण होण्याचं सामर्थ्य आहे. अनुशासन हा शब्द त्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला. तसं आत निर्णय घेणारी जी एक यंत्रणा असते आपल्या सगळ्यांच्या आत ती काम करत असते. जर जीवन अनुशासनानी असेल, ठराविक नियमांनीच मी चालेन असं जेव्हा असेल, आणि हे जे अनुशासन आहे हे अनुशासन हे आपल्या क्रियाकर्मांना असावं, आपली जी विचाराची धाव आहे, आपलं वाचन काय वाचायचं काय वाचायचं नाही याबद्दल देखील स्वतःच स्वतःला अनुशासन घालून घेणं हे गरजेचं आहे. काय पाहायचं आणि काय पाहायचं नाही याचंही स्वतःच स्वतःला अनुशासन असणं गरजेचं आहे. तसं जर असेल तर आपल्या आंतरव्यक्तीत जसा बदल होतो तसं ठामपणाने निर्णय घेण्याची क्षमता अनुशासनामुळे विकसित होते. मी असं वाचलं की मोरारजी देसाईंना जेव्हा आणीबाणी जाहीर झाली तेव्हा जेलमध्ये मोरारजी होते 18 महिने. जेलमध्ये त्यांना 10x12 खोलीमध्ये ठेवलेलं होतं. त्या खोलीमध्ये रोज मोरारजी 2 तास चालत असत. तर त्या ठराविक वेळेला दोन तास ते आपल्या 10x12 खोलीमध्ये चालत असत. त्यांना कोणीतरी असं विचारलं की एवढ्याशा जागेत चालून काय मिळणार, तर ते म्हणाले काही मिळण्याचं नाही, दोन तास चालणं हे महत्वाचं आहे. मैदानामध्ये चालणं जर झालं नाही तर घरात चालणं हे चालण्याचं जो अनुशासन लावून घेतो तो करेल, एवढंच नव्हे तर तुरुंगात देखील ते चालत होते. हे त्यांनी त्यांना लावून घेतलेलं अनुशासन आहे. त्यांची शिस्त जबरदस्त होती आणि त्या शिस्तीचं त्यांनी त्यांच्या जीवनावर अनुशासनच लावून घेतलेलं होतं. मी असं वाचलं की युनोमध्ये आता नुकतंच ते सगळं झालं, सर्व राष्ट्रप्रमुख जाऊन एक युनोमध्ये रिप्रेझेंटेशन म्हणून भाषण होतं, तसं मोरारजी भाषणाकरता जाणार म्हणून गाडीत येऊन बसले हॉटेलमधून. आणि गाडीत बसता बसता त्यांच्या असं लक्षात आलं की दिवे आणि एसी सगळं चालू ठेवून सेक्रेटरींनी हे बंद केलं. त्यांनी बाहेर पडतानाच त्यांच्या लक्षात त्यांना आठवलं की हे काही बंद केलेलं नाहीये, तर त्यांनी त्यांच्या सेक्रेटरीला पर्सनल सेक्रेटरीला सांगितलं की आपण आपल्या रूमचे हे सगळं बंद करायचं राहिलेलं आहे. तर तो हसून म्हणाला की अहो भरपूर चार्जेस घेतात, काही काळजी करू नका, ते तसंच जरी राहिलं तरी काही फरक पडत नाही, ते पुरेपूर आपल्याकडून वसूल करत असतात. तो विनोदाने म्हणाला. मोरारजींचा आवाज कडक झाला. मोरारजी असं म्हणाले की ते किती चार्जेस घेतात याचा प्रश्न नाही, प्रश्न उधळपट्टीचा आहे. तुम्ही जा आणि ती कुठेही असली तरी उधळपट्टी ही उधळपट्टी आहे, तुम्ही जा आणि ते बंद करून या, उशीर झाला तरी चालेल, असं मोरारजी म्हणाले. या अनुशासनानी सामान्य जीवनामध्ये खूप फरक पडतो, जसं जमीन आणि आसमान एवढा फरक अनुशासनानी पडतो. या सगळ्या भगवद्गीतेच्या शेवटी आणि हे परिशिष्ट म्हणून आलेल्या अध्यायाच्याही शेवटी म्हणून अत्यंत महत्वाचा विषय या योगानी भगवंतांनी सांगितला. या ब्रह्मनामाला अनुशासन म्हणून स्वीकारलं पाहिजे असा एक संदेशच भगवंतांनी या योगानी दिला. आपल्या सर्वांच्या आत कोणत्याही गोष्टीबद्दल जी एक मतं असतात ती प्रकृतीप्रमाणे असतात, आणि प्रकृती ही कर्मातून घडलेली असते. आपल्याच कर्मातून आपली प्रकृती घडलेली असते, सात्विक असो राजस असो अथवा तामस असो. आणि अनुशासनानी प्रकृतीत बदल होतो. प्रकृतीत बदल होतो याचा अर्थ निर्णय घेणारा जो आपल्या आत असतो तर त्याच्यात बदल होतो. एरवी त्याच्यात बदल करण्याची कोणतीही सोय नाही. आपल्या आत जो निर्णय घेणारा आहे, जे शास्त्रज्ञ असं सांगतात की एखादा निर्णय आपल्या ठिकाणी जेव्हा निर्माण होतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये अगणित अशी केंद्र आहेत की त्या केंद्रातून एक लहर जाते विचारांची, आणि ती ज्या ज्या बिंदूंना स्पर्श करून पुढे जाते त्याच्यातून विचार निर्माण होतो, आपला निर्णयही त्याच्यातूनच येतो. जर निर्णय भीतीपोटी घेतलेला असेल तर विशिष्ट बिंदूंना स्पर्श करून जाईल. भीती लोभापोटी निर्णय लोभापोटी घेतलेला असेल तर विशिष्ट बिंदूंना स्पर्श करून जाईल. हे कसं घडतं, तो विचार कसा पुढे जातो. तुम्ही रेल्वे जर पाहिलेली असेल की जी वरून इलेक्ट्रिसिटी घेते, त्याला अँटिना असतो आणि तिथून इलेक्ट्रिसिटी घेत ती पुढे जाते, तसं तुमच्या ठिकाणी असणारे निर्माण होणारे जे विचार आहेत ते विचार विशिष्ट बिंदूंना स्पर्श करून पुढे जातात असं शास्त्रज्ञ म्हणतात. आणि हे जे पुढे जाणारे विचार आहेत त्याचा जो एंड रिझल्ट आहे तो जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या बाबत दरवेळेला तोच राहतो. म्हणजे एका गोष्टीबद्दल जर तुमचा आणि माझा मतभेद असेल तर तुमच्या आत त्या गोष्टीविषयी विचार करणारी यंत्रणा तुम्हाला त्याच विचारापर्यंत नेऊन पोहोचवते जो तुमचा असतो पहिल्यापासून तो, आणि माझ्या ठिकाणी देखील त्याच विचारापाशी नेऊन पोहोचवते जो माझा असतो तो। या दोन गोष्टींमध्ये जर माझ्या लक्षात आलं की यांचा विचार जो आहे तो जास्त स्वीकारार्ह आहे, तरी देखील पुन्हा तशीच परिस्थिती आल्यानंतर माझ्या ठिकाणी माझ्याप्रमाणेच निर्णय बाहेर पडतो, मी बदलत नाही। मी असं वाचलं की एका व्यक्तीने विवाह केला आणि ज्या मुलीशी विवाह केला ती तशी एक प्रकारे वाह्यात आणि उडान टप्पू निघाली, त्याला खर्चातही तिने भरपूर पाडला, तिचे विचारही उथळ होते, त्याने डायव्होर्स घेतला। त्या व्यक्तीने पुढे जवळपास 8 ते 9 विवाह केले, पण प्रत्येक वेळेला त्यांनी ज्या व्यक्तीची निवड केली ती वाह्यातच होती, ती उधळपट्टी करणारीच होती, कारण आत निर्णय घेणारी जी यंत्रणा होती ती तीच होती, व्यक्ती बदलून काही उपयोग झाला नाही। दरवेळेला त्यांनी चुकीच्या किंवा अशाच व्यक्तीचं सिलेक्शन केलं। हे का घडतं? आपली कर्म, आपली प्रकृती, त्याच्यातून येणारे जे निर्णय आहेत त्याच्यात बदल करण्याची क्षमता ही केवळ अनुशासनामध्ये आहे। हा विषय त्याकरता महत्वाचा आहे आणि आपल्या स्वतःमध्ये अंतर्बाह्य बदल एखाद्याला ज्याला करायचा असेल तर तो दुसऱ्याच्या सांगण्यानी होणं अशक्यच असतं। मी कोणालाही समोर बसून कितीही सांगितलं तरी देखील त्याच्यातून ते आल्याखेरीज, त्याच्या आतून ते आल्याखेरीज होणं शक्य नसतं। म्हणून स्वामीजी सांगायचे की डोक्यावर हात ठेवून जर होत असतं तर ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीत सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवून बोध दिला असता। डोक्यावर हात ठेवून होणार नाही, डोक्याच्या आत जी घडामोड आहे तिथं सगळं इंगित आहे आणि ती जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला दुसरा नाही तर आपणच जबाबदार असतो। आपल्या आत जे घडतं त्याला बाहेर कोणीच जबाबदार नसतं, त्याला आपणच जबाबदार असतो। म्हणून आत्ता जे आपण आहोत त्या जीवनाची जबाबदारी आपली आहे। आपलं जीवन यशस्वी अयशस्वी, कमी अधिक कमी यशस्वी, जे जे काही असेल, आपलं समाजातलं स्थान जे काही असेल तेही आपल्या वर्तनावर आणि विचारावर आधारित आहे। कोणी कोणाला इथं देत नाही, ज्यांनी त्यांनी ते मिळवलेलं असतं आणि हे जे मिळवलेलं असतं ते आपणच मिळवलेलं असतं, कोणीही दिलेलं नसतं। म्हणून आत्ता जे आपलं जीवन आहे त्या जीवनाची जबाबदारी आपलीच आहे, आपणच त्याला जबाबदार आहोत। जी सुख दुःख मान अपमान जे काही जीवन आपल्या वाट्याला येतं आपल्या निर्णयाने झालेलं असतं आणि आपला तोच निर्णय वारंवार येतो। आपल्या जीवनाला अबोधाला आपण कारण असतो आणि आपणच आपल्या जीवनाला बोधाला देखील कारण होऊ शकतो हे सांगणारा हा श्लोक आहे। हा श्लोक खूप महत्वाचा आहे। या श्लोकाच्या उच्चारांनी ओम म्हणजे परमात्म ज्ञान, तत् म्हणजे सगळ्या जगताविषयी ज्ञान, कर्माविषयी ज्ञान म्हणजे, आणि सत् म्हणजे जो कर्ता आहे त्या कर्त्याविषयी ज्ञान, याचं निरूपण करत असताना, उलगडा करत असताना एखाद दुसऱ्या प्रवचनानंतर माझ्या असं लक्षात आलं की ओम म्हणजे परमात्मा, त्याचं भगवंतांनी काय वर्णन केलेलं आहे हे सांगणं गरजेचं आहे. म्हणून मी मागे जायला सुरुवात केली आणि त्याच्यातून गीता प्रवचने हा ग्रंथ झाला. एक वर्षभर ही प्रवचनं बाजूला ठेवून गीतेच्या प्रत्येक अध्यायावर मी प्रवचनं केली, त्याच्यातून गीता दर्शन ग्रंथ तयार झाला. इथं येऊन थांबलो आणि मग 18वा अध्याय मात्र लिहिला. हा इतका महत्वाचा श्लोक आहे, मला असं वाटतं की आपल्या आत असणाऱ्या प्रकृतीचं आपल्याला लाभलेलं सहकार्य, अनिष्ट सहकार्य जर तोडायचं असेल तर आपल्या जीवनाला अनुशासन गरजेचं आहे. आणि ही जी बाह्य अनुशासनं आहेत ज्याचं आधी मी वर्णन करून सांगितलं ते तर जीवनाला आवश्यकच आहे, पण त्याच्याबरोबरीने जीवन ब्रह्मनामानी भरून जाणं, म्हणजे प्रत्येक व्यक्तीनी ईश्वर स्मरण, परमात्म स्मरण, आपल्या कर्मांमध्येही ईश्वर परमात्मा पाहणं आणि जो कर्ता आहे त्याच्यातही ईश्वर परमात्मा पाहणं या बोधानी असणं गरजेचं आहे. त्याच्याऐवजी स्वार्थ, लोभ, मत्सर यांनी कर्म आपली भरलेली असतात. हे सगळं बाजूला सारणं हे अनुशासनाने करायचं आहे असं सांगणारा हा श्लोक आहे. बरं झालं, थोडं तरी या श्लोकाच्या संदर्भात मला असं वाटतं की सलग मला बोलायला मिळेल. हो ना, आता बहुतेक सलग मला बोलायला मिळेल आणि तसं सलग ऐकलं तर तुम्हालाही त्याचा लाभ होईल. कारण आपल्या जीवनाच्या उन्नतीचा असा हा विषय आहे. पुढच्या बुधवारी अर्थातच याच्यावर मी परत बोलेन. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरी हरी हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी जी स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. शरी ज्ञान देव तुकाराम. शरी ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
श्रीराम काही निवेदन आहे. 26, 27, 28 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भूगाव साधना शिबिराची